आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रोगमुक्त रोपांसाठीच्या क्लीन प्लांट कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक केंद्र महाराष्ट्रात उभारणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची घोषणा. कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणं गरजेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. प्रत्येक गरीबाला घर देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची ग्वाही. राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय हवाई दलानं इतिहास घडवला सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांचं प्रतिपादन. आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजेतेपदाचा मान. आता सविस्तर बातम्या. रोगमुक्त रोपांसाठी देशात क्लीन प्लांट कार्यक्रम राबवण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल पुण्यात केली. कृषी महाविद्यालयात आयोजित पहिल्या कृषी हॅकॅथॉनच्या समारोप समारंभात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या उपक्रमातील विजेत्यांना या सोहळ्यामध्ये पारितोषिक देण्यात आली. यावेळी बोलताना चौहान म्हणाले
और महाराष्ट्र के किसानों ने अपनी मेहनत से और सरकार के सहयोग से हॉर्टिकल्चर के क्षेत्र में जो प्रगति और विकास की है उसके लिए मैं आप सबको हृदय से बधाई देता हूं. आपने हिंदुस्तान को दिशा दिखाई है. अब क्लीन प्लांट प्रोग्राम हम हिंदुस्तान में शुरू करने जा रहे हैं. भारत सरकार 9 पूरे देश में बनाएंगे लेकिन सबसे ज्यादा हॉर्टिकल्चर तो महाराष्ट्र में होता है. इसलिए 9 में से 3 क्लीन प्लांट महाराष्ट्र में बनाए जाएंगे. अंगूर के क्लीन प्लांट के लिए जो प्रोग्राम शुरू होगा वो होगा पुणे से, पुणे की इस पवित्र धरती से. संतरे के लिए जो क्लीन प्लांट प्रोग्राम होगा वो होगा संतरा नगरी नागपुर से. और अनार के लिए क्लीन प्लांट प्रोग्राम शुरू होगा सोलापुर से. और इन तीनों को बनाने में हम 300 करोड़ रुपया खर्चा करेंगे. क्लीन प्लांट मिलेंगे हमारे किसानों को जिनमें कोई रोग नहीं होगा, कोई वायरस नहीं होगा और हमारा किसान धोखा नहीं खाएगा.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले
आमच्या राज्याचे 45% लोक रोजगाराकरता कृषीवर अवलंबून आहेत. जर शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल, त्याचं उत्पादन खर्च कमी करायचं असेल, त्याची उत्पादकता वाढवायची असेल, त्याला मार्केटशी जोडायचं असेल तर त्याच्यावर उपाय तंत्रज्ञानच आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे तंत्रज्ञान जे विकसित करण्यात आलेले आहेत त्यांची स्पर्धा आज या ठिकाणी आपण भरवली. आणि नुसती स्पर्धा भरून आपण थांबत नाही आहोत तर यातले ज्या लोकांना या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे त्यांचं इन्क्युबेशन करणं आणि त्यांना एका सक्सेसफुल स्टार्टअपमध्ये परिवर्तित करणं हे देखील या हॅकेथॉनचा पुढचा टप्पा असणार आहे. जेणेकरून तंत्रज्ञान हे केवळ संशोधकापुरतं त्या ठिकाणी न राहता ते तंत्रज्ञान शेतीपर्यंत, बांधापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. अशा प्रकारची त्याची स्केलेबिलिटी, त्याचं स्टँडर्डायझेशन करायचं हा देखील या माध्यमातून प्रयत्न आहे.
तत्पूर्वी काल सकाळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्यात नारायणगाव तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना बनावट खतं किंवा कीटकनाशकं पुरवणाऱ्या कंपन्या अथवा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची तरतूद असलेला कायदा करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. प्रत्येक गरीबाला घर देण्यास केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध असून यापुढील काळात महाराष्ट्रात एकही गरीब बेघर नसेल अशी ग्वाही केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल पुण्यात दिली. प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना 10 लाख घरांचं उद्दिष्ट पत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी बोलताना चौहान म्हणाले
आज 2018 की सूची आज के 10 लाख के मकानों के बाद जो पत्र मैंने माननीय मुख्यमंत्री जी को सौंपा है अब एक भी गरीब बिना मकान के नहीं रहेगा जिसका 2018 की सूची में नाम था. हर एक को मकान मिले. 62,000 करोड़ रुपया ये राज्य है महाराष्ट्र जो अपने गरीबों का मकान बनाने के लिए एक साल में लगा रहा है 30 लाख मकान। अभी एक साल पूरा नहीं हुआ और 30 लाख मकान देने का सौभाग्य मिल गया। ये भगवान की कृपा है, मोदी जी का विजन है, प्रभु का आशीर्वाद है।
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाने घेतला। या आयोगासाठी पदनिर्मिती, जागा आणि अनुषंगिक खर्चासाठी 4,20,00,000 रुपयांच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली। छत्रपती संभाजीनगर इथं कर्मचारी राज्य विमा निगमचं रुग्णालय उभारण्यासाठी करोडी इथली 15 एकर गायरान जमीन देण्यासही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची मुंबईतील कुर्ला इथली 8.5 एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठीच्या अटी आणि शर्तींमधील सुधारणांनाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला पथकराच्या सवलतीसाठी भरपाई देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय हवाई दलानं आपली सर्वोत्तम क्षमता सिद्ध करत इतिहास घडवला आहे असं प्रतिपादन सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल पुण्यात केलं। ऑपरेशन सिंदूर राबवताना भारतानं तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम उपयोग केल्याचं ते म्हणाले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागानं भविष्यकालीन युद्ध आणि युद्ध पद्धती या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते। भविष्यातील युद्धात मानवी सहभाग कमी होऊन तंत्रज्ञानाचा वापर वाढेल, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचाही युद्धात वापर केला जाईल असंही जनरल चौहान यांनी सांगितलं। राज्यमार्ग परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 53% महागाई भत्ता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली। मुंबईत एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। हा निर्णय या महिन्यापासून लागू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये कोविड आजाराची सौम्य लक्षणं आढळून येत आहेत। आरोग्य विभागानं कोविड तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे। दरम्यान राज्य सरकारनं कोविड प्रतिबंधासाठी नवीन नियमावली जारी केली आहे। इन्फ्लुएंझा सदृश ताप आणि गंभीर श्वसन आजारानं संक्रमित असलेल्या रुग्णांपैकी 5% रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागानं सर्व आरोग्य केंद्रांना दिल्या आहेत। पु ल देशपांडे यांचा 25वा स्मृतिदिन आणि सुनीता देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु ल परिवाराच्या सहयोगानं येत्या 9 ते 12 जून या कालावधीत पुण्यामध्ये ग्लोबल पुलोत्सव साजरा केला जाणार आहे। यानिमित्त दिला जाणारा पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना, पुलस्मृती सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे यांना, विशेष सन्मान दिवंगत प्रभा अत्रे यांना तर पुल कृतज्ञता सन्मान चिंतामणी हसबनीस यांना प्रदान केला जाणार आहे। महोत्सवाचे निमंत्रक आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल ही घोषणा केली। आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विजेता ठरला आहे। काल अहमदाबाद इथं झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत बंगळुरूनं किंग्ज 11 पंजाबचा 6 धावांनी पराभव केला। प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूनं 190 धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल पंजाबनं 184 धावा केल्या। बंगळुरूच्या कुणाल पांड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं। हवामान। राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। कोकणात काही ठिकाणी मुसळधार वृष्टी अपेक्षित आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। रोगमुक्त रोपांसाठीच्या क्लीन प्लांट कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक केंद्र महाराष्ट्रात उभारणार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची घोषणा। कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणं गरजेचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। प्रत्येक गरीबाला घर देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांची ग्वाही। राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय हवाई दलानं इतिहास घडवला, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांचं प्रतिपादन। आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजेतेपदाचा मान। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.